आता कोणत्याही तालुका किंवा जिल्हा न्यायालयात दाखल खटल्याची माहिती सहज मिळवा.
जसे केसची पुढची तारीख, ऑर्डरची कॉपी किंवा खटल्याची यादी.
आजच ऍप स्टोअर वर ई कोर्ट सर्व्हिस मोबाईल ऍप डाउनलोड करा किंवा ecourt.gov.in वर लॉग इन करा.
त्यासोबतच संबंधित कोर्ट रजिस्ट्रीत आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल रजिस्टर करा.
ई कोर्ट्स परियोजना भारताचे विधी आणि न्याय मंत्रालय व उच्च न्यायालयाच्या ई कमिटीचे अप्रतिम प्रयत्न.